विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय विज्ञानाची गोडी लागावी यासाठी आयुका अंतरिक्ष संशोधन संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता 6वी आणि 7वीचे विद्यार्थी खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकीचे धडे गिरवणार आहेत. तसंच हे विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि अमेरिकेतील नासा या संशोधन संस्थांनाही भेट देऊ शकणार आहेत. या सामंजस्य करारावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि आयुकाचे संचालक प्राध्यापक रघुनाथन श्री आनंद यांनी स्वाक्षरी केली. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळातील इयत्ता 6वी आणि 7वीच्या वर्गातील 75 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यापैकी 50 विद्यार्थ्यांना इस्रो इथं शैक्षणिक भेटीसाठी आणि 25 विद्यार्थ्यांना नासा इथं अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं जाईल. पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळावी तसंच शिक्षणामध्ये त्याचा वापर व्हावा यासाठी महापालिकेनं उभारलेली ई लर्निंग यंत्रणा बंद पडली आहे. महापालिकेची प्रत्येक शाळा ऑनलाईन पद्धतीनं जोडली जावी यासाठी महापालिकेनं ई लर्निंग यंत्रणा उभारली होती. यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या ही यंत्रणा बंद असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एमजे प्रदीप चंद्रन यांनी दिली. प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या राज्यात गेल्या 3 वर्षात सुमारे 17 लाख रुग्णांनी मोफत उपचारांचा लाभ घेतला आहे. मात्र ही योजना राबवताना शासकीय रुग्णालयांची उदासीनता, खासगी रुग्णालयांची मनमानी आणि शासनाकडून निधी मिळण्यास होणारा विलंब अशी आव्हानं निर्माण झाल्याचं निदर्शनाला येत आहे. धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे रुग्णाला तातडीनं भरती करून उपचार सुरू करावेत. रुग्णाला मोफत उपचारांपासून वंचित ठेवल्याचं निदर्शनाला आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी दिली. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 1,60,00,000 अधिक लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड मिळवलं असून सुमारे 35 लाख रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. सध्या राज्यातील 2031 रुग्णालयांमध्ये योजना कार्यान्वित आहे. पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित विष्णू दिगंबल परुस्कर स्मृती गुरुगौरव पुरस्कारानं शास्त्रीय गायिका गुरु आणि बंदिश रचनाकार डॉ माधुरी डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला. निर्गुण निराकार रागांची उपासना करणं अवघड आहे. बंदिशींच्या माध्यमातून या रागांची सगुण साकार मूर्ती तयार होते अशी भावना डोंगरे यांनी व्यक्त केली. वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी महाविद्यालयाला 2 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसंच गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांना संवादिनी भेट दिली. पाणी बचतीसह आरोग्य, पर्यावरणीय उपक्रम तसंच कौशल्य विकासातून सामाजिक वृद्धी, महिलांचं सशक्तीकरण आणि आदिवासी आश्रमशाळा अशा सामाजिक उपक्रमांसाठी भरीव योगदान देणाऱ्या अमॅनोरा येस फाउंडेशनचा रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या वतीनं सीएसआर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला. कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारी पुण्यातील राजाराम पूल अचानक बंद केल्यानं नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागलं. यावरून पुणे महापालिकेनं हा पूल बंद करणाऱ्या ठेकेदाराला कारणं दाखवा नोटीस पाठवून 3 दिवसात याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल आणि झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनांच्या वतीनं उपेक्षित वर्गावर साहित्य लिहिणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर कामगार नेते राजन नायर यांचा नारायण लोखंडे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ही सृष्टी कामगारांच्या कष्टावर उभी राहिली आहे, कामगार हा जगाचा निर्माता आहे अशी भावना सबनीस यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली. महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटनेच्या वतीनं अमृत ज्ञानकुंभ या 2 दिवसांच्या राष्ट्रीय कर परिषदेचं आयोजन उद्यापासून पुण्यात करण्यात आलं आहे. कर सल्लागार 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ अशी या राष्ट्रीय कर परिषदेची संकल्पना आहे अशी माहिती राष्ट्रीय कर परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी दिली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.